ज्याचं मूळ ऊर्ध्वगामी आहे असा वृक्ष मूळ ऊर्ध्व असणारा वर असणारा आणि सगळ्या शाखा अनुगामी गेलेल्या काही शाखा अनुगामी जात असताना परत वर जाणाऱ्या मनुष्याने निर्माण केलेलं जे ज्ञान आहे ते ज्ञान हे या वृक्षाची पानं आणि या वृक्षाला अशा प्रकारे जो जाणतो त्यांनी खरं जाणतं अशा अन्वयार्थाचा हा पहिला श्लोक आहे. हा जो ऊर्ध्व मूल्य असणारा वृक्ष आहे त्याच्या ऊर्ध्व ठिकाणी आहे काय तर याचा हा वृक्ष ब्रह्मातून निघालेला आहे असं ज्ञानेश्वर महाराजांनी सुरुवातीला सांगितलं. ऊर्ध्व मूल म्हणजे ब्रह्मच, ब्रह्मातूनच हा विश्व हा वृक्ष निर्माण झाला. याच्या ऊर्ध्व असेल तर सर्वात श्रेष्ठ वस्तू परमात्मा सत्ता परब्रह्म सत्ता ही सत्ता या वृक्षाच्या मुळापाशी आहे किंवा मुळ या परब्रह्म सत्तेतून निर्माण झालेली आहे असं भगवंतांनी वर्णन केलेलं आहे. आणि ते वर्णन आपण मागचं प्रवचन आणि त्याच्याही मागचं प्रवचन अशी दोन प्रवचन हेच वर्णन पाहण्यात आपली खरेदी गेली. पण मागच्या प्रवचनामध्ये त्याला अजून एक वेगळा आकार निर्माण झाला या निरूपणाला जशा ओळ्या पुढे जात गेल्या तशा तो असा की ब्रह्म हे निर्गुण निराकार अक्षर म्हणजे ज्याला नाश नाही असा अव्यय म्हणजे जो व्यय पावत नाही असा ज्याच्या ठिकाणी गुण नाही असा आकार नाही असं अविनाशी चेतन स्वरूप अथवा जाहीर स्वरूप शांत स्वरूप आनंद स्वरूप असं ब्रह्म सांगितलेलं आहे. आणि या ब्रह्माच्या ठिकाणाहून या विश्वाची उत्पत्ती झाली असं जर म्हटलं तर या ब्रह्माच्या ठिकाणी जे एकमेवा द्वितीय म्हणून सांगितलेलं आहे अशा एकमेवा द्वितीयाच्या ठिकाणी अजून दुसरं मानलं जाणार निर्माण झालंच नसतं हा मूळ प्रश्न राहतो. इथं काही निर्माण व्हायला नकोय. जर एवढं कोण विशिष्ट ब्रह्म असेल तर ब्रह्माच्या ठिकाणी काही निर्माण झालं असं म्हणणं म्हणजे ज्याला शास्त्रात वदतो व्याघात म्हणतात बोलता बोलता बोलण्याचं चूक करणं कस असं होऊ शकत नाही. त्यामुळं ब्रह्माचं वर्णन ऐकून आपण जर प्रेरित झालो ब्रह्माचं वर्णन ऐकून आपण उत्तेजित झालो ब्रह्माचं वर्णन ऐकून आपण ब्रह्म ज्या ठिकाणी आहे त्याचे जे गुणधर्म किंवा कॅरेक्टरिस्टिक्स त्या ठिकाणी अगदी जळून राहिलो तर तिथून विश्व निर्माण झालं ही परंपरा पटतच कसंही सांगितलं तरी पटत नाही पटणं शक्यच नाही. आणि जर पटणं शक्य नसेल आपण तर्काही जातो आहोत म्हणून आपल्या तर्काला ते मानवत नसेल तर एक वस्तुस्थितीजन्य दुसरी गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे ते म्हणजे जरी तर्काला समजलं तरी आपण ब्रह्माशी सदाकारता प्राप्त केलेली नाहीये आपण थिरेटिकली चाललेले आहोत आपण केवळ तर्काने चाललेले आहोत. जर ब्रह्माच्या ठिकाणी दुसरं काही झालं नाही अशा तर्काने आपण चाललोय तर दुसरा विचार करायला मी बसलोय कसा असा प्रश्न पाठोपाठ निर्माण होईल. अशा वेळेला इथं संसार वृक्ष नावाचा कोणता पदार्थच झाला नाही असं मानायला लागेल. जर ब्रह्म इतकं अक्षर अव्यय निराकार निर्गुण सच्चिदानंद अदृश्य असं असेल तर त्याचं वर्णन करण्यासाठी किंवा त्याच्याबद्दल चिंतन करण्यासाठी असलेला मी कसा मग तिथं मग तिथं चिंतन करायलाही कोणी नकोच असायला पाहिजे. म्हणून ब्रह्माच्या ठिकाणी असं काही झालं नाही अथवा असं काही झालं अशा प्रकारचे जे तर्क आहेत ते तर्क लढवणाऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे की आता ब्रह्मस्थितीचं केवळ वर्णन किंवा लक्षणं चाललेली आहेत आणि आपण त्या लक्षणांच्या बाहेर आहोत. जे चिंतन करतो आहोत ते आपण त्या ब्रह्मस्थितीच्या लक्षणाच्या बाहेर आहोत आणि तिथून चिंतन करतो आहोत. आणि तिथून चिंतन करताना मनावरून लागतं की विश्व या नावाचा पदार्थ झाला ज्यासाठी मी वेगळ्या चिंतनाला बसलेलो आहे. ब्रह्मवस्तूचं चिंतन चाललेलं आहे आणि हे चिंतन करण्यासाठी म्हणून घरून जेवून वगैरे आलेलो आहे. भूक लागते जेवणाची आवश्यकता आहे. इतका ब्रह्माशी जर सदाकार होता तर जेवलाच कशाला मग भूक तहान तिथं एक नसायला पाहिजे. तुमचं सोडून द्या की तुम्ही चिंतन ऐकायला आलात त्यामुळे तुम्ही येऊन का आलात तुम्ही विचारत नाही. म्हणून कुठेतरी मान्य करावंच लागतं की चिंतन करणारी जी मंडळी आहेत आणि मांडणारी जी मंडळी आहेत तर ती मंडळी या संसार वृक्षाचा एक भाग आहे. संसार वृक्ष झाला असं मानावंच लागतं आणि तिथून तर्क करणारा ब्रह्माबद्दल तर्क करतो आहे की ब्रह्मापासून हा वृक्ष निर्माण झाला ब्रह्मापासून हा वृक्ष सुरू झाला. मी काय म्हणतोय ते तुम्हाला समजते किंवा पडतंय. असं असल्यामुळं आता ज्ञानेश्वर महाराजांनी जर लिहिलेलं आहे तर त्याच्यातली खरी खोच आपल्या लक्षात येईल. ज्ञानेश्वर महाराजांनी सुरुवातीला ब्रह्माचं वर्णन केलेलं आहे. मग म्हणे धनंजया ते ऊर्ध्वगा तरु यया येणे मुखेदिका जया ऊर्ध्वगा गमे एरवी मध्योर्ध्व अधरे नाही येथ भेद अध्वयाची एकव दया खाली जो माही करता नाही जो असौरभ्य मकरंदु जो अंगातिला आनंद सुरते विण जया जे आढा परवते जया जे पुढे मागवते दिसते म्हणून दिसते अदृश्यते उपाधीचा दुसरा घालीचा उपसारा नामरूपाचा संसारा होय जयाते ज्ञातृज्ञेयाविहीन नुसभेचे ज्ञान सुखा बदलले गगन गाळी होते जे कार्य ना कारण जया तुझे ना एकपण आपण या जे दान आपणची ऐसे वस्तू जे साचे ते ऊर्ध्वगा यया करूचे. इथं ज्ञानेश्वर महाराज ब्रह्माचं वर्णन करतात आणि या ठिकाणाहून तो वृक्ष निर्माण झाला हे ते ऊर्ध्व स्थान आहे की जिथून ज्याच्यामध्ये त्या वृक्षाच्या मुळ्या शिरल्या. ब्रह्माला ते मूळ म्हणत नाहीये तर ब्रह्म हे असं ठिकाण आहे की जिथं हा ऊर्ध्व मूल असलेला वृक्ष त्याच्या मुळ्या जिथून निर्माण झाल्या ते ठिकाण ब्रह्म आहे. त्याचा आड घेणे मुळाचे ते ऐसे असेल आणि तिथून मुळाचं जे अंकुरण आहे तर ते असं गेलं असं म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तरी माया ऐसी ख्याती नसतीच यया आधी का वांधेची संतती वानणे नाही. माया अशी ख्याती लौकिक खरं म्हणजे जी नाही ती या माता माया असं मायेबद्दल जी मुळातच नाहीये तर तिला माया असं म्हटलं जातं. जी व्यर्थ आहे अशीच जिची ख्याती पण आहे नाही म्हणता येत नाही. नसतीची यया आती का वांधेची संतती वागणे देखील तैसी सत ना असत होये, जे विचाराचे नाम न आहे ऐसे या परिची आहे अनादि महती। म्हणून या ठिकाणाहून हा संसार वृक्ष अंकुरला, अंकुरला कसा अंकुरला, ज्या ठिकाणी काही काहीच नाही, जे सूक्ष्मातील सूक्ष्म आणि अदृश्य गगनाचे पालवे गाळून घेईले इतकं अतिसूक्ष्म अदृश्य अव्यक्त असं तत्व तिथून संसार वृक्ष सुरू कसा झाला, तेथे आळ घेणे मुळाचे कशी मुळे धरली त्या ठिकाणी, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तशी बांधे कशी। खरं म्हणजे झालं नाही पण झालं असं म्हणावं लागतं, अशा करता म्हणावं लागतं की म्हणण्यासाठी इथं प्रवचनकार बसलेला आहे आणि ऐकण्यासाठी ऐकणारे बसलेले आहेत। या संसार वृक्षाची उपस्थिती समजते आहे, ज्या अर्थी समजते आहे त्या अर्थी संसार वृक्ष निर्माण झाला, झाला म्हणजे ब्रह्मवस्तूपासूनच झाला, ब्रह्मवस्तूपेक्षा दुसरं इथं काहीही नसताना इथपर्यंत निर्माण झालं हे अनुभवाला येत असल्यामुळं तो झाला असं म्हणावं लागतं। तैसी सत ना असत होये, म्हणून संसार वृक्ष हा झाला का तर सत ना, तर याला अस्तित्व नाही, या संसार वृक्षाला सत्यत्व नाही। मग संसार वृक्षाला सत्यत्व नाही ना आणि ते ब्रह्मन खरं नीट एकमेवा द्वितीय आहे ना, तर्काने तुम्ही ते मान्य केले ना, केलं आणि संसार वृक्षाला सत्यत्व नाही ना, मग तुम्ही जेवता ते काय, खाता ते काय, नोकरी करता ते काय, पैसे मिळवता ते काय, तुमचं बँक बॅलन्स काय आहे, तुम्ही संसार करता तो काय आहे, तुम्हाला मुलं होतात ते काय आहे, त्यांची तुम्ही लग्न करता ते काय आहे, मानता सूक्ष्म अव्यक्त निर्गुण निराकार असं ब्रह्म मानता ना, मग संसार झाला कसा, झाला ज्या अर्थी झाला त्या अर्थी संसार वृक्ष निर्माण झाला। म्हणून या संसार वृक्षाला जर सत म्हणावं तर तो टिकाऊ नाही, असंच म्हणावं तर भासतो आहे, आपण सगळेच करतो आहोत, ब्रह्माचं प्रतिपादन करून देखील संसार वृक्ष निर्माण झाला असं म्हणावं लागतं, कारण निर्माण झाला हे सांगण्यासाठी कोणीतरी बसलेलं आहे, ऐकण्यासाठी कोणीतरी बसलेले आहे, मग ब्रह्माच्या ठिकाणी काहीच नको होतं, कोणी सांगण्याची गरज नव्हती, कोणी ऐकण्याची गरज नव्हती, ज्या अर्थी ही गरज आहे त्या अर्थी संसार वृक्ष झाला। मागचं प्रवचन झाल्यावर सरांबरोबर वर बसले, खूप चांगली अशी चर्चा झाली की काहीच एवढं नाहीये म्हणजे काय, काहीच एवढं नाहीये हे केवळ तर्काने आपण बोलतो आहोत, आपण एका घरात राहतो, आपण संसार करून बसलेले आहोत, संसारात आहोत, तो संसार आपण सत्य मानतो आहोत, मग काहीतरी मग ब्रह्म सत्य मानतो का, मानतो संसार मानतो, एकमेकांच्या सापेक्ष एकमेकांना सत्य असत्य मानतो, म्हणून ब्रह्मापासून किंवा ब्रह्माच्या ठिकाणी संसार वृक्ष झाला असं मानावं लागतं, त्या मानण्याचा सगळ्यात शेवटचा आणि प्राईम महत्वाचा पुरावा म्हणजे मीच आहे, आपण प्रत्येक जण आहोत, आपण ज्या अर्थी आहोत आणि ब्रह्मापेक्षा वेगळे आहोत असं लक्षात येतं, त्या अर्थी ब्रह्माच्या ठिकाणी संसार वृक्ष झाला। तैसी सत ना असत होये जे विचाराचे नाम न जाहे आणि चिंतनानी त्याच्याशी तद्रूपता होते तत्व पदार्थ चिंतनानी जो नाही असं होत तेवढ्या वेळेत होता आणि त्याच्याशी एकरूपता देखील शक्य असते ध्यानाच्या वेळेला देखील त्याच्याशी एकरूपता शक्य असते नामाच्या वेळी देखील नामाच्या अंतिम टप्प्यात आनंदाच्या भावाशी एकरूपता शक्य आहे अशा वेळेला संसार वृक्ष नाही असं होऊन जात ऐसे या परिची आहे अनादी खती अशा अशा या संसार वृक्षाला ऊर्ध्व मूल असणाऱ्या संसार वृक्षाला अनादी असं म्हणतात याचा याची सुरुवात कधी झाली माहित नाही ज्या क्षणाला मला अबोध झाला मी परमात्मा असताना तेव्हापासून याची सुरुवात नाही सरळ जे नाना तत्वांची मांडूस हा संसार वृक्ष कसा आहे अनेक नाना पाच पाच तत्वांची मूस जे जगत भ्रमाचे आकाश जगत भ्रम जगत हा ब्रह्माच्या तुलनेने भ्रम आहे पण आम्ही ब्रह्माच्या ठिकाणी आहोत का हा प्रश्न आहे नुसत्या चर्चेने होणार नाही चर्चेच्या वेळेला ब्रह्म सत्य वाटत पण कितपत तर्कांनी केलं त्यामुळं ज्या अर्थी भ्रम निर्माण झाला त्या अर्थी मूळ वस्तू असली पाहिजे मूळ वस्तू असल्या खेरीत भ्रम निर्माण होऊ शकत नाही जे जगत भ्रमाचे आकाश जे आकार जाता ते दुसघडी केले आकाराच आकार जात म्हणजे पुष्कळ मोठा आकार असलेलं नऊ वार सहा वार पाच वार असं वस्त्र घडी केले घडी करावी आणि ते अगदी छोटं करून ठेवावं जे भगवत ब्रह्मपिंडिका जे प्रपंच चित्र भूमिका विपरीत ज्ञान दीपिका सातरी जे ज्या ठिकाणी भूवरूपी ब्रह्माचं बीज आहे शुक्रादी निर्यादी ते आहे असं मानावं लागतं आणि ते नुसतं मानावं नाही तर त्यामुळं या संसार वृक्षाची वृद्धी होताना देखील दिसते जे प्रपंच चित्र भूमिका प्रपंच चित्र कशावर तरी काहीतरी कॅनव्हस तर असला पाहिजे काहीतरी आधार तर असला पाहिजे त्या आधाराशिवाय चित्र काढणार कसं इथं ही चित्र जी आहेत सप्तांची ऋषींची त्याला काहीतरी आधार आहे तो आधार आहे म्हणून त्याच्यावर चित्र आहे ब्रह्म आहे म्हणून संसार आहे विपरीत ज्ञान दीपिका सातविते विपरीत ज्ञान म्हणजे परमात्म्या खेरीत असलेलं ज्ञान त्याला विपरीत ज्ञान किंवा अन्यथा ज्ञान असं म्हणतात परमात्मा सत्य आणि जगत मिथ्या जर असेल परमात्मा तेवढा आहे आणि जगत नाही असं जर असेल तर विपरीत ज्ञान निर्माण झालं तरी कसं 14 विद्या 64 कला कशा निर्माण झाल्या या सगळ्या अन्यथा ज्ञानामध्ये येतात परमात्म्याखेरीज असलेल्या ज्ञानामध्ये येतात आणि या ज्ञानाचं देखील एक प्रकाश आहे तुम्हाला नृत्य शिकायचं जर असेल तर नृत्याचं देखील शास्त्र आहे शास्त्र शिकवणारे शिक्षक आहेत तुम्हाला कोणतीही कला कोणतीही विद्या जर शिकायची असेल तर त्याचं शास्त्र आहे आणि शास्त्र शिकवणारे शिक्षक आहेत आणि तो शास्त्रातून सांगणं आणि तुम्हाला समजणं हे ज्या प्रकाशामुळे होतं ती बुद्धी देखील आहे. ते माया वस्तूच्या ठाई असे जैसे नाही मग वस्तू ब्रह्माची पाही प्रगट होते. त्यामुळे ही भवधर्म वेदिका प्रपंच चित्र भूमिका कॅनव्हास किंवा आधार चित्राचा किंवा विपरीत ज्ञान ज्यामुळे प्रकाशित होत ती दीपिका असणारी अशी माया वस्तूच्या ठाई असे वस्तूच्या ठिकाणी म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी आहे असंच मानावं लागतं आणि त्याचा पुरावा आपणच आहोत. जैसे नाही मग वस्तू ब्रह्माची पाणी प्रगट होईल आणि ही माया जर नाहीशी झाली तर वस्तू प्रभाव म्हणजे परमात्मा सत्ताच प्रगट होताना दिसते. ज्या क्षणाला प्रपंचाचा उपशम होतो त्या क्षणाला परमात्माच प्रगट होतो. मी मागच्या वेळेला असं सांगितलं की हे जे तत्वज्ञान आहे हे तत्वज्ञान या अध्यायाचं काही वेगळं किंवा विशिष्ट तत्वज्ञान नाहीये. थोडी मांडणी भाषेची इकडे तिकडे आहे एवढं. हे काही इथं प्रथमच ते बोलतायत असं नाही, त्याच्या आधीही बोललेले आहे. फक्त या भाषेत ते बोलल्याबरोबर आपल्याला वेगळं बांधायला लागलं. याच्या आधी भगवंतांनी सृष्टी कशी झाली आणि या सृष्टीमध्ये निर्माण झाल्यानंतर फार भूतमात्रांपर्यंत निर्मिती कशी झाली हे सांगितलेलं आहे. अन्ना भवंती भूतानि पर्जन्यात अन्न संभव यज्ञात भवती पर्जन्या भवा सांगितलेलं आहे. कर्म ब्रह्मोद्भवम विधी ब्रह्म अक्षर समुद्भवम एकातून एक कसं निर्माण झालं हे सांगितलेलं आहे. अन्नापासून भूत मात्र निर्माण झाली. अन्न हे पर्जन्यादी यज्ञद्वारा पंचभूतिक अशा विश्वाच्या यज्ञद्वारा अन्न निर्माण झालं. पंचमहाभूत ही त्रिगुणांपासून निर्माण झाली. त्रिगुण ब्रह्मापासून या ठिकाणी ब्रह्म हा शब्द वापरलाय. मूळ मायेपासून निर्माण झाली आणि हे ब्रह्म किंवा मूळ माया अक्षर परमात्म्यापासून निर्माण झाली. अन्ना भवती भूतानि पर्जन्यात अन्न संभव काय यज्ञात भवती पर्जन्य यज्ञात भवंती यज्ञ कर्म समुद्भव कर्मामुळे यज्ञ सिद्ध झाला. ही जी कर्म आहे ती पंचमहाभूतांपासून निर्माण झाली. कर्म ब्रह्मभवम विधी ब्रह्म अक्षर समुद्भव अक्षर ब्रह्मापासून मूळ माया किंवा ब्रह्म निर्माण झालं. तस्मा सर्वप्रथम ब्रह्म नित्यम यज्ञे प्रतिष्ठितम सांगितलं हे सांगितलं आहे. ब्रह्मच मूळ माया झाली मूळ स्थिती न सोडता ब्रह्मच मूळ माया जसं झालं तसं ब्रह्मच मूळ मायेतून झालेले त्रिगुण देखील ब्रह्मच झालं. त्रिगुणांपासून झालेली पंचमहाभूत देखील ब्रह्मच आहे. आपली स्थिती न सोडता ब्रह्म मूळ मायेपासून त्रिगुण पंचमहाभूत झाली. त्या पंचमहाभूतांची समन्वयात्मक कर्म झाली ज्याला ते यज्ञ असं म्हणाले ज्याच्यातून औषधी किंवा वनस्पती निर्माण झाली आणि त्याच्यातून भूतमात्र निर्माण झाली. भूतमात्र निर्माण झाली याचा अर्थ काय? याचा अर्थ अष्टधा प्रकृती असणारे आपण निर्माण झालो. पृथ्वी तेज वायू आकाश मन बुद्धी आणि अहंकार आणि त्याच्या बरोबरी एक जीव प्रकृती देखील त्या ठिकाणी होती. म्हणून याचा निष्कर्ष काढताना तुम्ही चौथा अध्याय ऐकलाय, तुम्हाला जर आठवत असेल तर मी असं सांगितलेलं होतं की जे ब्रह्म होतं ते ब्रह्म यज्ञद्वारा भूतमात्र झालं. पहिली गोष्ट कसं झालं, निर्गुण निराकार ब्रह्म झालो ना आपण, झालो तयार की ब्रह्मापासूनच हे झालं. लक्षपूर्वक आहे का? ब्रह्म यज्ञद्वारा भूतमात्र झालं म्हणून भूतमात्राने देखील यज्ञद्वारा म्हणजे स्वधर्म कर्म यज्ञद्वारा या सृष्टीचं पालन संवर्धन करणं हे कर्तव्यात्मक आहे. अन्य अन्य भूतांची सेवा करणं हे जरुरी आहे, कारण हा धडा ब्रह्मानेच घालून दिलेला आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, जर ब्रह्म यज्ञ करत असेल आणि भूतमात्र होत असतील तर भूतमात्रांनी देखील याच यज्ञाद्वारा अन्य भूतमात्रांची सेवा करावी. दुसरी गोष्ट, तिसरी गोष्ट म्हणजे भूतमात्रांनी या यज्ञाद्वारा जिथून आलो तिथं जावं. आपण जर ब्रह्मापासून आलो तर या सगळ्या चक्राला ओलांडून परत ब्रह्मापर्यंत आलो. हे सर्व सांगितलेलं आहे या अध्यायात, सांगितलेलं आधी सांगितलेलं आहे. हा चौथा अध्याय झाल्यावर सातवा अध्याय आला. सातव्या अध्यायात भगवंतांनी परत हेच सर्व सांगितलं, भूमी आपा आंगला वायू खम मनो बुद्धी देवचन, पृथ्वी आप तेज वायू आकाश मन बुद्धी आणि अहंकार, अहंकार भिन्ना प्रकृती अश्रधा, ही अश्रधा प्रकृती काय काय करू अपरेयम इतस्वन्या प्रकृती विधी मे परा, ही अपरा प्रकृती आहे आणि अजून एक प्रकृती आहे ती परा प्रकृती म्हणून सांगितली जाते. कोणती? जीवभूता महाभाव, ती जीव प्रकृती म्हणून आहे. केवळ पंचमहाभूत मन बुद्धी अहंकार यांना चालवणारी एक जीवशक्ती देखील आहे. आणि ही जी जीवशक्ती आहे या जीवशक्तीला पराप्रकृती असं म्हटलेलं आहे. असं तिथं धार्यते जगत, आणि हा जगताचा जो सगळा माल मसाला आहे तो अष्टधा प्रकृती आणि जीव प्रकृती यांनीच धारण होतो. आपल्या शरीराचं धारण देखील यांनीच होत. एक जीव प्रकृती जी निघून गेली तर देह मृतप्राय झाला, पार्थिव झाला. या जीव प्रकृतीने पंचभूतिक शरीर आणि मन बुद्धी अहंकार यांना धारण केलेलं आहे. पुढे ते असं म्हणतात की एतत् योनी ही भूतानी सर्वाणी इति उपधारय. याच प्रकारे याच मार्गाने सर्व भूतमात्रांचं धारण झालेलं आहे. एतत् योनी ही भूतानी, कुठलीही भूतमात्र त्याला अपवाद नाही, म्हणजे मी देखील नाही वाचणारा ऐकणार साकार. अहम कृष्णस्य जगत आहा प्रभव आहा प्रलय तथा, त्याचप्रमाणे मी या जगताचा प्रभव म्हणजे उत्पत्ती करतो आणि प्रलय देखील मी करतो. ब्रह्मापासून संसार वृक्ष झाला, मीच निर्माण करतो आणि जेव्हा संपवायचा तेव्हा मीच संपवतो, असं भगवान म्हणतात. हा झाला सातवा अध्याय. पुन्हा आठव्या अध्यायात हाच विषय सांगितला, किम तत् ब्रह्म किमध्यात्म किम कर्म पुरुषोत्तम. अर्जुनानी एका पाठवड्या एक प्रश्न विचारले, आठ प्रश्न विचारले, आणि प्रयाणकाली मला कशा रीतीने स्मरलं जात. भगवंतांनी उत्तर दिलं, अक्षर ब्रह्म ब्रह्म. अक्षर जे आहे त्याला ब्रह्म असं म्हणतात आणि ते परम आहे. स्वभाव हा अध्यात्म उच्चते, त्या अक्षर ब्रह्माच्या ठिकाणी निर्माण झालेला स्वभाव, मी मी अशा प्रकारचा भाव स्वभाव अध्यात्म उच्चते. तेव्हा ते अक्षर ब्रह्मच अध्यात्म या संज्ञेला प्राप्त होत. हे अध्यात्म म्हणजे मूळ माया, मूळ प्रकृती. पुढे ते म्हणतात की भूत भाव भव कर्म विसर्ग कर्मसंहिता सर्व भूतमात्रांचा भाव निर्माण करण्याचा विसर्ग म्हणजे कर्मचेष्टा जी आहे खटाटोप जो आहे त्याला कर्म असं म्हटलेलं आहे. व्यापक प्रमाणात झालेलं हे कर्म अधिभूतम क्षरोभाव इथे एक क्षरभाव आहे नाहीच होणार असं विश्व आहे. पंचभूतिक आहे त्याला अधिभूत असं म्हणतात. या अधिभूताला सातव्या अध्यायामध्ये अपराप्रकृती असं म्हणाले. बघा आता सगळं समजून घ्या. अधिभूतम क्षरोभाव पुरुषश्च अधिदैवतम आणि या अधिभूत क्षरभाव असणाऱ्या त्याच्या आत असणारा जो पुरुष आहे जाणीव आहे त्याला अधिदैवत असं म्हणतात. त्याला सातव्या अध्यायामध्ये जीव प्रकृती म्हटलेलं होतं. अधियज्ञमेवात्र देहे देहृतांवर बाबा म्हणतात की जो जीव आहे अधिदैवत आहे तो अधिभूताच्या म्हणजे पंचभूतिक देहाच्या सहाय्याने आपण मूळ परमात्मा होतो आणि आता देहगतीला आलेले आहोत आणि इथून चुकून परत परमात्मा भावाला प्राप्त व्हायचं आहे. अशा इथे जेव्हा यज्ञ दान तप उपासना याचा अवलंब करतो जेव्हा चिंतनाला लागतो तेव्हा तो अधियज्ञाला म्हणजे या जीवाला जेव्हा बोध होतो आपण आत्मा आहोत असा त्या अधियज्ञ स्थितीला तोच प्राप्त होतो. अशा रीतीने परमात्मा विश्व होतो आणि विश्वावरून परमात्म्याकडे जाता येतो. बघा हे झालं आठव्या अध्याय. आता चौदाव्या अध्यायात परत हाच विषय भगवंतांनी सांगितला. सध्या गणेशपुरम मध्ये याच्यावर प्रवचन चाललेली आहे. सर्व योनी शुकान कौंतेय मम योनी महत ब्रह्म तस्मिन कर्म गर्भम दधाम्यहम. माझी जी मूळ प्रकृती ती द्रव योनी माझी त्याला महत ब्रह्म असं मी म्हणतो. तस्मिन गर्भम दधाम्यहम त्या ठिकाणी गर्भ बीज मी देतो ठेवतो. मीच योनी झालेलो आहे. महत ब्रह्म महायोनी मीच झालेलो आहे आणि बीज प्रगत पिता मीच झालेलो आहे. तस्मिन गर्भम दधाम्यहम संभव सर्व भूताना आणि त्यापासून सर्व भूतमात्रांचा उद्भव होतो. ततो भवती भारत हे मात्र अगदीच नुकताच चौदावा अध्याय ऐकल्यावर तुम्हाला सगळ्यांना हे आठवते. त्याच्यानंतर भगवंत म्हणतात की सर्व योनिषु कौंतेय मूर्तया संभवती आहा. सर्व प्रकारच्या योनी मनुष्यच नाही तर सर्व भूत मात्र मूर्तया मूर्त स्थितीला येतात अथवा जन्मतात. याच प्रकारण ताकाम ब्रह्म महत योनी त्यांची महत ब्रह्म हीच योनी आहे. मूळ मायेतूनच कर्म निर्माण झाले. अहम बीज प्रगत पिता आणि मी त्यांच्या ठिकाणी बीज ठेवणारा पिता असतो. एक तर क्षर पुरुष आहे आणि एक अक्षर पुरुष आहे. एक जीव पुरुष आहे एक पंचभूतिक देह आहे. हे दोन्ही मीच झालेलं आहे. आधुनिक शास्त्रामध्ये मी असं ऐकलं की ऍटम अणू बद्दल सांगताना अणूचा सूक्ष्माती सूक्ष्म किंवा एक कण अणूचा हा काही काळ चेतन स्वरूपात असतो आणि काही काळ मॅटर या स्वरूपात असतो परत चेतन या स्वरूपात असतो. आता तो चेतन आणि जड चेतन आणि जड असा सतत एकमेकांमध्ये परिवर्तित होत असतो. जेव्हा चेतन स्वरूपात असतो तेव्हा त्या चेतन स्वरूपात देखील एक जडता भरलेली आहे. पण तरी देखील तो पूर्णपणे चेतन दिसतो किंवा भासतो. आणि जेव्हा तो जड किंवा पदार्थ भासतो तेव्हा त्या पदार्थाच्या आत देखील एक चेतन आहे, तेव्हा तो पूर्ण जड नसतो. म्हणून जर त्याचा जर स्फोट केला तर आपली एक एनर्जी फार मोठ्या प्रमाणात बाहेर पडते. तो टोटली जेव्हा जड आहे असं भासत, टोटली जेव्हा मॅटर आहे असं भासत, तेव्हा त्याच्या आत चैतन्य नाही असं म्हणजे